श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। दुसऱ्या अध्यायात सांख्ययोग, नंतर थोडा कर्मयोग हे सांगून झाल्यानंतर स्थित प्रज्ञाची लक्षणे सुरू आहेत आणि स्थित प्रज्ञाचे सुंदर विवरण आणि त्याच्यावर माऊलींचे अमृतासारखे शब्द एकापाठी एक अवतरित होत आहे आणि आपण त्याचा रसास्वाद घेतोय। ज्याप्रमाणे कासव आपले अवयव सर्व बाजूंनी आखडून घेतो, त्याप्रमाणे तो इंद्रिय आणि विषया यापासून स्वतःला आत ओढून घेतो। पण असं म्हणतात माऊली की पुढे एक विषय ताब्यात आणण्याचा प्रयत्न केला तर दुसरा विषय उसळी मारतो, म्हणजे एका इंद्रियाला काबू करण्याचा प्रयत्न केला तर दुसरे इंद्रिय पुढे जास्त आवाक्याबाहेर होतात। त्यावेळी कसं करायचं आणि प्रयत्न करत असलं तरच हे शक्य होईल की आपण या इंद्रियांना त्यांच्यावर आत्म्याचं नियंत्रण आणू शकू। आज घेऊया श्लोक 60 आणि त्यापुढचा भाग। मला माहिती नाही त्यापुढे किती श्लोक आपण घेऊ शकू, पण श्लोक 60 यापासून आपण सुरुवात करणार आहोत। सुरुवात करूया आजच्या भागाला। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। यत तो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चिताः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः। इर्वी हे अर्जुना, बुद्धी स्थिर होण्याकरिता, स्थित प्रयत्न प्रज्ञ होण्याकरिता प्रयत्न करीत असलेल्या विवेकी पुरुषांचेही मन हे उच्छृंखल इंद्रिये बलाने विषयांकडे ओढतात, मनाला ते अजिबात स्थिर होऊ देत नाही। एरवी तरी अर्जुना हे आया नये साधना जे राहटता ती जतना निरंतर जया ते अभ्यासाची घरटी यमनियमाची ताटी जे मनाते सदा मुठी धरून आहाती तीही किजती कासाविसी या इंद्रियांची प्रौढी ऐसी जैसी मंत्र ज्ञाते विवसी भुलविका देखे विषय हे तैसे पावती रिद्धि सिद्धिचे निमिषे मग आकळिती स्पर्शे इंद्रियांचेनी तिये संधी मन जाये मग अभ्यासी ठोठावले ठाये ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे। एरवी अर्जुना, ही जी इंद्रिय असतात ते साधकांना अजिबात दाद देत नाहीत, त्यांना जितकं काबू करण्याचा प्रयत्न करावा ते अधिक उच्छृंखल होऊन पुढे येतात आणि म्हणून यांच्यापासून नेहमी जपून वागावे। जे आपल्यावर अभ्यासाचा पहारा ठेवतात, जे यमनियमांचे मनाला कुंपण घालतात, जे मनाला नेहमी मुठीत धरून ठेवतात, त्या साधकांना देखील ही इंद्रिये अगदी कासावीस करून टाकतात। ह्या इंद्रियांचा प्रताप एवढा मोठा असतो, ज्याप्रमाणे हडळ मांत्रिकाला चकविते किंवा चुकविते, त्याप्रमाणे हे इंद्रिय हे विषय रिद्धी सिद्धींच्या रूपाने प्राप्त होतात आणि मग ते इंद्रियांच्या द्वारे साधकाच्या मनाला ग्रासून टाकतात, त्याला विचलित करतात। अशा पेचात मन सापडले म्हणजे ते मन अभ्यासाच्या कामी पंगू होऊन राहते, त्याचा अभ्यास जागच्या जागी राहतो। इंद्रियाचा जोर हा असा भला आहे। तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्पराः वशे ही यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्या सर्वांचे म्हणजे त्या इंद्रियांचे संयमन करून नियमन करून योगयुक्त होऊन माझ्यावरच चित्त ठेवलेला असावे. ज्यांची इंद्रिये स्वाधीन झाली आहेत त्यांचीच बुद्धी स्थिर झाली असे समजावे. म्हणजे बुद्धीला स्थिर करण्याच्या आधी इंद्रियांना ताब्यात आणणे हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून ऐके पार्था या ते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडुनिया तोची तू जाण योग निष्ठेसी कारण जयाचे विषय सुखे अंतकरण झकवेना. जो आत्मबोध युक्तू होनी असे सततू जो माते हृदयांतू विसंबेना. एरवी बाह्य विषय तरी नाही परीमानसी होईल जरी काही तरी साध्यंतुची हा पाही संसारु असे. जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहुवसू मग निभ्रांत करी नाशू जीवितासी. तैसी या विषयांची शंका मनी वसती देखा घातू करी अशेखा विवेक जाता. म्हणून अर्जुना ऐक, सर्व विषयांवरील आसक्ती सोडून या इंद्रियांचे जो सर्वस्वी दमन करतो, माऊली दमन म्हणतात दमन, ज्याचे अंतकरण विषय सुखाच्या लालसेने फसले जात नाही तोच पुरुष योगनिष्ठेला अधिकारी आहे असे तू समज. तो आत्मज्ञानाने निरंतर संपन्न असतो, त्याचप्रमाणे मला अंतकरणात कधी विसरत नाही. एरवी एखाद्याने बाह्यतः विषयांचा त्याग केला पण मनात जर काही विषय वासना असतील तर हा संपूर्ण संसार त्याला आहेच असे समज. म्हणजे देखावे नाटक सोंग हे आणून या इंद्रियांचे दमन करणे शक्य नाही. यांच्यावर नियंत्रण करायचं असेल तर मनाला आणि बुद्धीला आधी आपल्याला ताब्यात घ्यावं लागेल, नियमन करायला शिकायला लागेल, तेव्हा हे शक्य आहे. ज्याप्रमाणे विषाचा एक थेंब घेतला तरी तो फार होतो आणि मग निःसंशय प्राणाची हानी करतो. म्हणजे इंद्रियांचे विषय थोडे जरी पुरवले की हो मी थोडंसं करून पाहतो नंतर सोडून देईल, मी थोडंसं खाऊन पाहतो नंतर सोडून देईल, मी थोडंसं डोळ्यांनी पाहतो नंतर सोडून देईल, असं कधी शक्य होत नाही. विषयाचा एक थेंबसुद्धा विषयाचे पूर्ण डॅमेजिंग कर्तृत्व करू शकतो. त्याचप्रमाणे पहा, या विषयांचे नुसते सूक्ष्म संस्कार जरी मनात राहिले तरी ते संपूर्ण विचार मात्राचा घात करतात, संपूर्ण विचार मात्राचा घात करतात. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृति विभ्रमः स्मृति भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रश्यति. बघा, इथे भगवद्गीतेच्या या दोन श्लोकांमध्ये 62 आणि 63 या क्रमांकाच्या श्लोकांमध्ये एक संगती सांगितलेली आहे, एक सिरीज ज्याला म्हणतो इंग्रजीमध्ये आपण. कोणत्या विषयानंतर कोणता विषय वर चढवतो, कशामुळे काय उत्पन्न होते आणि त्याचा अल्टिमेटली डॅमेज काय होऊ शकतो, ही पूर्ण संगती लावलेली आहे. आणि त्याच्यावरचं माऊलींचं निरूपण हे सुद्धा मननीय आहे. म्हणतात, विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्यांच्याविषयी आसक्ती उत्पन्न होते. म्हणजे कुठल्याही विषयाचं पहिले आपल्या बुद्धीमध्ये चिंतन सुरू होते. आपण झोपून उठलो की तो विषयच चिंतनात असतो, रात्री झोपताना सुद्धा तो विषयच चिंतनात असतो. तर त्या विषयाच्या चिंतनामुळे आसक्ती निर्माण होते आणि त्या आसक्तीपासून काम उत्पन्न होतो. काम म्हणजे कामना, ती कामना अपेक्षा इच्छा ही उत्पन्न होते आणि त्या कामनेपासून काम पूर्ण झाला तर सुख होते आणि कामना जर पूर्ण नाही झाली तर मग क्रोध उत्पन्न होतो आणि त्या क्रोधापासून संमोह, संमोहापासून स्मृतिभ्रंश आणि स्मृतिभ्रंशापासून मग बुद्धिनाश होतो आणि बुद्धीचा नाश झाला की तो माणूस पतन पावतो. आपण सारांश देताना याचा व्यवस्थित विचार केला होता, म्हणजे ही एक सिरीज आहे एकापाठी एक. आणि आता आधुनिक विज्ञानामध्ये सायकोलॉजी आणि सायकोथेरपी हे जे शास्त्र निर्माण झालेले आहेत ते शास्त्रसुद्धा या गोष्टींना मानतात आणि तिथेसुद्धा सिक्वेन्स हाच असतो. काउन्सिलिंग करायला काउन्सिलरकडे जातात, तरुण मुलामुलींमध्ये पटत नाही लग्न झाल्यानंतर, नंतर ते काउन्सिलिंगसाठी जातात. त्या काउन्सिलिंगच्या मागे तो काउन्सिलर जो असतो, तो सायकोलॉजिस्ट जो असतो, तो हे सगळे विचार शोधून पाहत असतो. त्यांनी 20-25 प्रश्नांची एक मालिका तयार केलेली असते, तो एकापाठी एक प्रश्न विचारतो आणि ते सर्व प्रश्न बरोबर या सिरीजमध्ये बसतात. पाहू माऊली कशाप्रकारे निरूपण करतात. जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगाही आपजे संगती, संगी प्रकटे मूर्ती अभिलाषाची. जेथ कामोपजला तेथ क्रोधू आधीची आला, क्रोधू असे ठेविला संमोह जाणे. संमोहा जालिया व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती, चंडवाते ज्योती आहत जैसी. कास्तमानी निशी जैसी सूर्य तेजाते ग्रासी, तैसी दशा स्मृति भ्रंशी प्राणियांसी. मग अज्ञानांद केवळ तेणे आपल विजय सकळ, तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माजी. अंतकरणामध्ये विषयांची जर नुसती आठवण असेल तर संग टाकलेल्यासही पुन्हा विषय आसक्ती येऊन चिकटते. कितीही हिमालयात जाऊन बसला असेल आणि परत तो समाजात आला आणि थोडी जरी त्याच्या अंतकरणाला विषयाची आठवण झाली तर परत त्या विषयाची आसक्ती येऊन चिकटते आणि त्या विषय आसक्तीमुळे विषय प्राप्तीची इच्छा बळकट होत जाते. जेथे काम उत्पन्न होतो तेथे क्रोधाने आपले बिराड अगोदरच ठेवलेले असते आणि जेथे क्रोध आला तेथे कार्याकार्यांविषयी अविचार हा ठेवलेलाच आहे असे समज. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने दिवा नाहीसा होतो अगदी त्याप्रमाणे समूहाची स्वारी प्रकट झाल्यावर स्मृतीचा नाश होतो. मग त्याला काहीच आठवत नाही, स्मृतिभ्रंश झाला की मग कोण माझा भाऊ न कोण माझी बहीण, कोण माझी आई आणि कोण माझा वडील, कोणाचीच काही आठवण राहत नाही. हा स्मृतिभ्रंश असतो. समूह आणि स्मृतिभ्रंश हा माणसाला स्वतःपुरता आणि स्वतःच्या परिवारापुरता मर्यादित करून टाकतो. भाऊ बहिणीसोबत संबंध इचकतात, बिघडतात. सर्व नाते संबंधियांसोबत नातलगांसोबत संबंध बिघडतात. अशी ही अवस्था स्मृतिभ्रमामुळे होते. स्मृतीचा नाश झाला म्हणजे मग कशाची आठवण राहत नाही. किंवा सूर्य मावळण्याच्या वेळेला रात्र सूर्य तेजाला ज्याप्रमाणे गिळून टाकते अगदी त्याप्रमाणे स्मृती नाहीशी झाली म्हणजे प्राण्यांची दुर्दशा होते. मग सर्वत्र अज्ञानाचा केवळ अंधार राहतो व त्याचेच आवरण सर्वांवर पडते, सर्वांना अशी झाकून टाकते आणि अशावेळी हृदयात बुद्धी ही तळमळू लागते, व्याकुळ होते. जैसे जात अंध्या पळणी पावे, मग ते काकुळती सैरा धावे, तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा. ऐसा स्मृति भ्रंशु घडे, मग सर्वथा बुद्धी अवघडे, तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात. चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैशी, तैशी पुरुषा बुद्धिनाशी होय देखे. मनोनी आयिके अर्जुना, जैसा विस्फुलिंग लागे इंधना, मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना पुरोषके. तैसे विषयांचे ध्यान जरी विपाई वाही मन, तरी येसणे हे पतन गिवसीत पावे। जसा जन्मापासून आंधळा ज्याला जन्मांध म्हणतो तो पळापळीत सापडला म्हणजे निरुपायाने दीन होऊन सैरावेरा धावू लागतो, तसे हे अर्जुना बुद्धीला मग भ्रांती होते। समजा एखादा जन्मांध माणूस जंगलात सापडला, जंगलाला आग लागली तर त्याला बिचाराला रस्ता माहीत नसतो, मग तो वेळा वाकळा इकडे तिकडे पळू लागतो। बुद्धीही तशीच इकडे तिकडे धावपळ करते। बुद्धिभ्रंश झाला किंवा स्मृतिभ्रंश झाला, बुद्धिनाश झाला म्हणजे बुद्धी ही वेळी वाकडी इकडे तिकडे ज्यावेळी नको ते काम करायला लागते, म्हणून बुद्धीवर ताबा राहत नाही। अशा रीतीने स्मृतीला भ्रंश झाला म्हणजे मग बुद्धीची सर्व प्रकारे कुचंबणा होते। त्या प्रसंगी जेवढे म्हणून ज्ञान आहे तेवढे सर्व समूळ नष्ट होते। प्राण निघून गेले असता शरीराची जशी दशा होते ना, अगदी त्याप्रमाणे बुद्धीचा नाश झाला म्हणजे त्या पुरुषाची तशी स्थिती होते असे समज, तो निर्जीव पुरुष असतो। म्हणून अर्जुना ऐक, लाकडाला ठिणगी लागली व ती एकदा का भडकली म्हणजे मग त्रिभुवनाला जाळण्याला ज्याप्रमाणे ती समर्थ होते अगदी त्याप्रमाणे विषयाचे चिंतन मनाकडून चुकून अल्पही जरी झाले तरी एवढे हे मोठे पतन शोधित येते, म्हणजे तिथे पतन होतेच होते। म्हणजे ज्यांना बुद्धिनाशात प्रणश्यती, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यती, असा हा श्लोक, त्याच्यावरचं निरूपण आपण बघितलं आणि शेवटी पायरी पायरीने कशाप्रकारे हृदयाचं हृदयामध्ये विषयांचे चिंतन केल्यानंतर कशाप्रकारे त्या माणसाचं पतन होते, तरी येसणे हे पतन गिवसित पावे, कशाप्रकारे तो पतनाकडे जाते, याची संपूर्ण माहिती माऊलींनी अमृतमयी शब्दात आपल्यासमोर मांडली। पुढचा श्लोक घेऊया। राग द्वेष वियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवैशेर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति। परंतु प्रीती व द्वेष यांनी रहित आपल्या वश असलेल्या इंद्रियांनी विषयाचा उपभोग घेणारा व ज्यांचे मन स्वाधीन असते अशा पुरुषास मनाची प्रसन्नता लाभते। आधीचा जो सिद्धांत सांगितला होता टप्प्याटप्प्याने कशाप्रकारे माणूस पतन पावतो हे आपण ऐकलं, पण स्थितप्रज्ञ पुरुष त्याची बुद्धी स्थिर असते, विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हणतात ना, म्हणून तो विनाश म्हणजे पतन होते बुद्धी जर विपरीत असली तर। मग प्रीती आणि दोष यांनी रहित आपल्या वश असलेल्या इंद्रियांनी, वश असलेल्या इंद्रियांनी, कंट्रोल असलेल्या इंद्रियांनी, त्यांच्यावर नियंत्रण किंवा इरेडिकेशन म्हणत नाही आहे, पाहू ह्या माऊलींच्या शब्दात काय होते। म्हणून विषय हे आघवे सर्वथा मनौनी सांडावे मग राग द्वेष स्वभावे नाशतील पार्थाणी कही एक जरी नाशले राग द्वेष तरी इंद्रिया विषयी बाधक रमता नाही। जैसा सूर्य आकाश गतू रश्मी करी जगाते स्पर्शतू तरी संग दोषे काय लिंपतू तेथिचेनी। तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न जो काम क्रोध विहीन होनी असे तरी विषयांतुही काही आपण पे वाचुनी नाही मग विषय कवन ठाई बाधितील कवणा। जरी उदके उदकी बुडिजे का अग्नि आगी पोळिजे तरी विषय संगे आपल विजे परिपूर्णतो। ऐसा आपणची केवळ होनी असे निखळ तयाची प्रज्ञाचळ निभ्रांत मानी। अत्यंत सुंदर निरूपण आहे, लक्षपूर्वक ऐका। म्हणून हे सर्व विषय पूर्णपणे मनातून काढून टाकावे। आता पूर्णपणे काढणे शक्य आहे का? तर मी म्हणेल हो, शक्य आहे। कसे निघतील ते निरंतर पॉझिटिव्ह चिंतनाने हे निघू शकतात. आणि पॉझिटिव्ह चिंतन नामस्मरण असू द्या, तुमचे अफर्मेशन असू देत, किंवा निरंतर आपल्या वृत्तीला बुद्धीला आपल्या कामात गुंतवून ठेवणे. कामात म्हणजे आपल्या कार्यात, जे आपले नित्य कार्य आहे, ज्या कामासाठी आपण जन्म घेतला आहे, ज्या कामासाठी आपण पगार घेतो, जे आपलं वर्णाश्रम धर्माप्रमाणे मिळालेलं आपलं कर्म आहे, प्रारब्ध कर्म, त्या प्रारब्ध कर्मात आपण स्वतःला गुंतवून जर घेतलं तर मग रागद्वेष म्हणजे आवड नावड ही आपोआप नष्ट होते. अर्जुना, आणिक एक गोष्ट ऐक. रागद्वेषांचा एकदा नाश झाला म्हणजे त्या नाश झाल्यावर इंद्रिये विषयात जरी कदाचित रममाण झाली तरी मग ते विषय बाधक होत नाहीत. पहा, हा महत्त्वाचा सिद्धांत आहे की रागद्वेष जरी असेल आणि तुम्ही आपले जे कर्म आहे ते प्रॉपरली करत असाल, प्रॉपरली म्हणजे तेच योग कर्म सुकौशलम, पूर्ण कुशलतेने तुम्ही आपले कामं करत असाल, प्रामाणिकपणे अगदी सकारात्मक बुद्धीने तुम्ही कामं करत असाल, तर मग तुम्ही ते कामं करूनही, ते कर्म करूनही ते विषय तुम्हाला बांधू शकत नाही, कारण तुम्ही आसक्त होऊन कर्म केलेले नाही. ज्याप्रमाणे आकाशात असलेला सूर्य जगाला आपल्या किरणरूपी हातांनी स्पर्श करतो पण त्या संग दोषाने लिप्त होत. काय सुंदर भाषा आहे बघा. काय म्हणतात, जैसा सूर्य आकाश गतो रश्मी करी जगाते स्पर्श तू, तरी संग दोषे काय लिंपतू तेथीचे नी. सूर्य हा पृथ्वीला स्पर्श करतो पण आपल्या रश्मीच्या माध्यमातून, आपल्या किरणांच्या माध्यमातून, किरणाला आपले हात समजून तो त्या पृथ्वीला स्पर्श करतो, पण त्या संगदोषाने तो कधीही लिप्त होत नाही, तो कधीही फिजिकली पृथ्वीला टच करत नाही, पण त्यांनी पृथ्वीला टच केलं नाही असंही नाही, कारण त्याची रश्मी, त्याची किरण, त्याचं तेज त्या पृथ्वीपर्यंत पोचते आणि त्या तेजामुळेच पृथ्वीवर जीवन पोषित होते. अगदी त्याप्रमाणे जो विषयांच्या ठिकाणी अनासक्त, आत्मानंदात तल्लीन आणि काम क्रोध रहित झालेला असतो तोच खरा स्थितप्रज्ञ. आणि विषयातही ज्याला आत्मस्वरूपा वाचून दुसरे काही दिसत नाही, त्याला विषय कसले काय आणि कसली कोणाला आणि कोणाची तो आशा करणार आणि हे विषय तरी त्याला कुठे काय बाधा पोचणार, कारण त्याच्यासाठी विषय हा उरलाच नसतो. प्रत्येक माणसामध्ये तो ईश्वर पाहतो. जर पाणी पाण्यात बुडेल किंवा अग्नीने अग्नी जाळला जाईल तरच तो पूर्णावस्थेला पावलेला पुरुष विषयांच्या संगतीने लिप्त होईल, अन्यथा तो विषयांपासून अलिप्तच राहील. असा जो केवळ शुद्ध आत्मस्वरूप होऊन राहतो त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे तू निःसंशय समज. आता ऐसा आपणची केवळ होऊनी असे निखळ, होऊनी असे निखळ, निखळ शब्द वापरला माऊलींनी, तयाची प्रज्ञा अचळ निभ्रांत मानी. आता प्रज्ञा जेव्हा बुद्धी स्थिर होते, स्थिर बुद्धी जेव्हा पूर्णत्वाला जाते, इक्विलिब्रियम ज्याला म्हणतो आपण, स्थिर बुद्धीचं इक्विलिब्रियम येते, त्या इक्विलिब्रियम स्टेजमध्ये बुद्धीची जी स्टेट असते, स्टेजमध्ये स्टेट असते, त्या स्टेट ऑफ माइंडला प्रज्ञा म्हणतात. तयाची प्रज्ञा अचळ निभ्रांत मानी, त्यात काही भ्रांती नाही. आणि आधी काय म्हटलं होतं, ऐसी आपणची केवळ होऊनी असे निखळ, तो स्वतःमध्ये स्वतःहून निखळ असतो. निखालस, निखालस म्हणजे स्वतःला पूर्णपणे खाली करून टाकलेला, त्याच्या आतमध्ये कुठलेच विषय नाही आहे. समर्पण भाव इतका जास्त असतो की स्वतःच्या आतमध्ये ईर्ष्या, द्वेष, क्रोध, काम काहीही उरलं नसतो. अशी ही निखळ अवस्था. आणि त्या निखळ अवस्थेत जेव्हा बुद्धी स्थिर होते त्या स्थिर बुद्धीच्या उच्च अवस्थेला प्रज्ञा म्हणतात. तयाची प्रज्ञा अचाळ निभ्रांत मानी. याबद्दल कन्फ्युजन आणण्याचं काही कारणच नाही, काही भ्रम उत्पन्न करण्याचं काही कारणच नाही. फार सुंदर विषय चाललेला आहे, पण वेळेची मर्यादा झाल्यामुळे आपल्याला इथे थांबावं लागेल. याच्या पुढचा भाग आपण उद्या घेऊया. आज आपण 64 श्लोकापर्यंत आलो, 60 ते 64, इथे आपण थांबूया. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.